radiomandi.com podcast.
नायजेरियामध्ये 2023 पर्यंत वार्षिक साखर उत्पादन 6,00,000 ते 7,50,000 मेट्रिक टन होण्याची आशा. नायजेरिया सातत्यानं साखरेचा मास्टर प्लॅन करण्याच्या प्रयत्नात असल्यानं नायजेरियामध्ये 2023 पर्यंत वार्षिक साखर उत्पादन 6,00,000 ते 7,50,000 मेट्रिक टन होण्याची आशा आहे, असं डायरेक्टर पॉलिसी प्लॅनिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स नॅशनल शुगर डेव्हलपमेंट काउन्सिल कोलावोल हिचकियाह यांनी सांगितलं. नायजेरिया साखरेसाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच साखर आयातीवरची निर्भरता कमी करण्याची देशाची इच्छा आहे. यामुळे देशाचा घरगुती साखर उत्पादनावर अधिक जोर आहे, जेणेकरून इतर देशांची मदत घ्यावी लागू नये. नॅशनल शुगर डेव्हलपमेंट काउन्सिलचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी लतीफ भुसारी यांच्या मतानुसार साखर आयातीमधील कमी प्रमाण आणि घरगुती उत्पादनातील वाढ यामुळे 56 दशलक्ष डॉलर्सची बचत होईल. सरकार घरगुती साखर उत्पादन वाढवण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. भुसारी म्हणाले होते की देशात साखर उद्योग वाढवण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य केलं जाईल. देशात साखर उद्योगातील दिग्गजांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.